पहिले राजे अध्याय 15. नबाटाचा पुत्र यराबाम इस्रायलावर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे 18 वर्ष चालू असताना रहबामाचा पुत्र अबियाम यहुदाचा पुढचा राजा झाला. अबियाने 3 वर्षे यरुश्लेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव माका, ही अबिशालोमाची कन्या. आपल्या वडिलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ठ नव्हता. दाविदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याच्या खातर त्याने त्याचा दीप यरुश्लेमेत कायम राहू दिला. त्यानंतर त्याच्या पुत्राला उभारले व यरुश्लेम सुरक्षित ठेवले. दाविदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरिया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद. रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुद्ध लढत असत. अबियामाने आणखी जे काही केले त्याची नोंद यहुदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. अहियाच्या संपूर्ण कारकिर्दीत अहिया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे. अबियामाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा पुत्र असा राज्य करू लागला. यराबामाच्या इस्रायलवरील राज्याच्या 20 वर्षी असा यहुदाचा राजा झाला. असाने यरुश्लेमेवर 41 वर्ष राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका, ती अबिशालोमाची कन्या. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच असाने केले. त्या काळी दैवतांच्या नावाखाली शरीर विक्रय करणारे पुरुष वेश्या होते. असाने त्यांना देश त्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडिलांनी केलेल्या मूर्ती पूर्णपणे हलवल्या. आपली आजी माका हिला असाने राणीच्या पदावरून दूर केले. अमंगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. असाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली. त्याने उच्च स्थानाची नासधूस केली नाही. मात्र असा आयुष्यभर परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला. असा आणि त्याचे वडील यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करून घेतल्या होत्या. सोन्या चांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यामध्ये होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या. असा यहुदावर राज्य करीत असेपर्यंत इस्रायलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत. इस्रायलचा राजा बाशाने यहुदावर चढाया केल्या. असाच्या प्रदेशातील लोकांचे येणे जाणे त्यास थांबवायचे होते. त्यामुळे रामानगर त्याने चांगले मजबूत केले. असाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोने नाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामाचा राजा बेनहदाद याच्याकडे पाठवले. बेनहदाद हा तब्रीमोन्नाचा पुत्र, तब्रीमोन हेजोनचा. बेनहदादची राजधानी दिमिश्क ही होती. असाने आपल्या संदेशात म्हटले होते, माझे वडील आणि तुझे वडील यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्या रुपयाचा नजराणा पाठवत आहे. इस्रायलाचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून जाईल. राजा बेनहदाद याने असाशी करार केला आणि इयोन, दान, अबेल बेथ माका, गालिद, सरोवरालगतची गावे, किन्नेरोथ आणि नफ्तालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य इस्रायलावर पाठवले. या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामानगराच्या मजबूतीचे काम सोडले. ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला. मग असाने यहुदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले. एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकाम सामग्री आणली. बन्यामिनामधील गिबा आणि मिस्पा येथे या सर्व वस्तू त्यांनी वाहून नेल्या. असाने ही नगरे चांगली भक्कम केली. असाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेले नगरे, या सगळ्यांची माहिती यहुदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी असा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. असाचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दाविद याच्या नगरात त्याचे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट राज्य करू लागला. यहुदाचा राजा म्हणून असाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामाचा पुत्र नादाब इस्रायलचा राजा झाला. त्याने इस्रायलावर 2 वर्ष राज्य केले. नादाबने परमेश्वराविरोधी कृत्य केली. आपले वडील यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये त्याने यराबामाने इस्रायल लोकासही पाप करायला लावले होते. बाशा हा अहियाचा पुत्र, हे इस्साखाराच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्रायल लोक गिब्बाथॉन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले. असाचे हे यहुदाचा राजा म्हणून 3रे वर्ष होते. मग बाशा इस्रायलाचा राजा झाला. बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहिया यांच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले. राजा यराबामाने बरीच पापे केली होती, तसेच इस्रायल लोकासही ती करायला लावली, म्हणून हे घडले. इस्रायलचा परमेश्वर देव याचा यराबामावर कोप झाला. इस्रायलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत. बाशा इस्रायलावर राज्य करत असताना यहुदाचा राजा असा याच्याशी त्याचे सर्व काळ युद्ध चाललेले होते. यहुदाचा राजा असाच्या कारकिर्दीच्या 3रे वर्षी अहियाचा पुत्र बाशा हा इस्रायलाचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने 24 वर्ष राज्य केले. पण परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपले वडील यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामाने इस्रायल लोकांसही पापे करायला लावली होती.